नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. समाजात पत्रकाराप्रती आदराची भावना दवरपाक पत्रकारांनी समाजाचे हित पळोवंक जाय. पत्रकारिता दिसाच्या कार्यावळीत मंत्री मोहन गुदिन्हो हांचो उलो. गोंय शाळांत मंडळाच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान गोंयभर वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन. आता पुराय खबरो. आदल्या काळात पत्रकारिता नैतिकतेची आधार करून चलताली, पूण आयची पत्रकारिता खंयच्या मार्गान चलता हाचें आत्मपरिक्षण करपाचो वेळ आयिल्लो आसा. पत्रकारितेक नैतिकता आसताली आनी ताचें पालन जातालें, पूण पत्रकारितेच्या क्षेत्रांत सोशल मिडियाचो शिरकाव जाल्ल्यान प्रसार माध्यमांची विश्वसनीयता धोक्यात आयिल्ली आसा. कांय लोक सरळ आपूण पत्रकार आशिल्ल्याचो दावो करपाक लागल्यात आनी चुकीची माहिती प्रसारीत करून खऱ्या आनी प्रामाणीक पत्रकारांची प्रतिमा इबाडटात, अशें येरादारी मंत्री मोहन गुदिन्हो हांणी आयज माहिती आनी प्रसिद्धी खात्यान गोंय संपादक मंडळ, गोंय पत्रकार संघ, गोंय फोटो पत्रकार संघटना, इलेक्ट्रॉनिक माध्यम पत्रकार संघटना, खेळा पत्रकार संघटना आनी दक्षिण गोंय पत्रकार संघटनेच्या जोडपालवान पणजे इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरांत आयोजीत राष्ट्रीय पत्रकारिता दीस कार्यक्रमाचे मुखेल सोयरे म्हणून उलयतना सांगले. आयज नकारात्मक आनी खळबळजनक बातम्यांक म्हत्व येवपाक लागला आनी खऱ्या आनी सकारात्मक बातम्यांकडेन दुर्लक्ष जावपाक लागलां. हें समाजाक मारक आसा आनी लोकांची आनी खासा करून युवा पिळगेची दिशाभूल करपी आसा. समाजात पत्रकाराप्रती आदर आसा आनी आदराची भावना सांबाळून दवरपा खातीर पत्रकारांनी आपली पत्रकारिता करतना समाजाचे हीत पळोवपाक जाय, अशें तांणी सांगलें. माहिती आनी प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बानेकर हांणी उपकाराच्या उलोवपांत लोकशाही समाजांत पत्रकारितेचें म्हत्वाचें स्थान आशिल्ल्याचें सांगून पत्रकारांच्या कल्याणा खातीर खात्या वतीन अंमलबजावणी करपी येवजण्यांची माहिती दिली. ह्या वेळार पत्रकारितेतल्या योगदाना खातीर ज्येष्ठ पत्रकार आर व्ही प्रभुगांवकार हांकां येरादारी मंत्र्याचे हस्तुकी जिणे गौरव पुरस्कार भेटोवन तांचो भोवमान केलो. प्रभुगांवकार हांणी आपलो पत्रकारितेतलो अणभव सांगतना तरणाट्यांनी पत्रकारितेंत आपलें कॅरियर घडोवपाक फुडें येवपाक सांगलें आनी पुरस्कारा खातीर सरकाराचे उपकार मानले. तशेंच ज्येष्ठ पत्रकार अलेक्झांडर मुनीस बार्बोजा, रामनाथ पैरायकार, सुशांत कुंकळेकार, प्रदीप पाटील आनी यशवंत पाटील हांकां पत्रकारितेंतल्या योगदाना खातीर तांचो सत्कार केलो. तशेंच राष्ट्रीय एकात्मता आनी समाजीक सलोखो गटांत उत्कृश्ट संपादक पुरस्कार गोमंतकाचे संपादक राजू नायक हांकां समता आनी बंधुतेची जीवन प्रतिके ह्या संपादकीय बरपा खातीर भेटयलो. ग्रामीण पत्रकारिते खातीर प्रुडंट मिडियाचे विवेक प्रभू हांकां तांच्या 100 इयर ओल्ड फ्लॉर मील एट सावयवेरे फायटिंग फॉर एक्झिस्टन्स ह्या लेखा खातीर पुरस्कार भेटयलो. भौशीक भलायकी आनी नितळसाण बरोवपा खातीर प्रुडंट मिडियाचे विक्रम नायक हांकां तांच्या शॉकिंग अलर्ट, सांकवाळी रेजिडन्स, कॅच वॉटर सप्लाय टँकर वॉल ट्रान्सपोर्टिंग सिवेज ह्या बरपा खातीर, बायलां भुरगीं आनी समाजीक विशयावेल्या बातमी खातीर प्रुडंट मिडियाचे स्वप्नील तारी हांकां तांच्या डिझेबिलिटी कुडंट डिझेबल सुखदास एबिलिटी ह्या बातमी खातीर, तर खेळा पत्रकारिते खातीर टायम्स ऑफ इंडियाचे मार्कूस मर्कुलाव हांकां तांच्या सिया स्पेशल जर्नी फ्रॉम अ रिमोट गोवा विलेज टू विनिंग ऑलिंपिक गोल्ड ह्या बातमी खातीर, आनी कला आनी संस्कृती पत्रकारिते खातीर प्रुडंट मिडियाचे शिरीश कुंकळेकार हांकां तांच्या जागोर ऑफ कुंकळीम ह्या बातमी खातीर भेटयलो. वर्साचे उत्कृश्ट छायाचित्र उत्कृश्ट छायापत्रकार पुरस्कार टायम्स ऑफ इंडियाचे राजतिलक नाईक, शिक्षणीक पत्रकारिते खातीर टायम्स ऑफ इंडियाची गौरी मळकर्णेकार हांकां यूपी राज ओडिशा टू यूज गोवा कोडिंग रोबोटिक्स एज्युकेशनल मॉडेल इन पायलट प्रोजेक्ट ह्या बातमी खातीर, सरकाराच्या प्रगतीच्या लेखणा खातीर गोवन वार्ताचे अजय लायड हांकां कामुर्ली पंचायत मदली उर्जे बाबत स्वयंपूर्ण ह्या बातमी खातीर भेटयलो. तशेंच माहिती आनी प्रसिद्धी खात्यान आयोजीत फोटो सर्तीतल्या जैतिवंतांक ह्या वेळार इनामां भेटयलीं. पत्रकारांक ई बायक विकती घेवपाक अर्थीक मजत ह्या येवजणेच्या पयल्या लावधारकांक मंत्र्यांच्या हस्तुकी मंजुरी पत्रांय भेटयली. गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नायक हांणी पुरस्कार जैतिवंताची वळख करून दिली. गोंय शालांत मंडळ अनु आपलो भांगरा उत्सवी वर्स मनयता. हेच निमित्त मंडळान शिक्षकां खातीर वेगवेगळ्या शिक्षणीक कार्यावळीचें आयोजन केलां. हातूंत येता ते समारंभ म्हळ्यार 18 नोव्हेंबराक राज्यांतल्या इतिहास आनी राज्यशास्त्र विशयाच्या उच्च माध्यमीक शिक्षकां खातीर एक व्याख्यान आयोजीत केलां. शिक्षण आनी संसद ह्या विशयाचेर नवी दिल्लीतल्या लोकसभा सचिवालयाचे आदले जोड संचालक डॉ एस प्रभाकर उलोवप करतले. गोंय शालांत मंडळाच्या परिशद सभाघरांत 18 नोव्हेंबराक दनपारां 3:30 नोंदणी केल्ल्या शिक्षकांनी ह्या व्याख्यानाक हजर रावचें अशें शालांत मंडळाचे सचीव विद्यादत्त नाईक हांणी सगळ्या उच्च माध्यमीक शाळांच्या प्राचार्यांक कळीत केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान देशभर तशेंच गोंयभर वेगवेगळ्या कार्यावळी चालू आसात. 15 नोव्हेंबराक पत्रादेवी कडल्यान जनजातीय गौरव यात्रा सुरू जाली आनी आज 16 नोव्हेंबराक बोरींतल्या साईबाबा मंदिरा लागसरच्या फोंड्या तालुक्यांत बायक रॅली यात्रा पुराय जाली. फाल्यां 17 नोव्हेंबराक ही यात्रा बोरी सावन सुरू जातली आनी ही यात्रा कुडचडेंतल्यान सावड्डे मेरेन वतली. ह्या जनजातीय यात्रे निमतान काल साईबाबा देवस्थान बोरी हांगा वेगवेगळ्यो सांस्कृतीक आनी फुगडी तशेंच वेशभूषा सर्तींचें आयोजन केल्लें. पत्रकार परिशदेंत गोंयचे सभापती आनी काणकोणचे आमदार रमेश तवडकार हांणी पत्रकारांक मार्गदर्शन केलें. भगवान बिरसा मुंडान सुमार 25 वर्षांचे समके ल्हान आयुष्य जगले पण तांचे काम आणि देशभक्ती व्हडली आशिल्ली आणि आज दरेका तरणाट्याक तांचो आदर्श पाळपाचे तांणी आवाहन केले. भगवान बिरसा मुंडाचो वावर आणि तांचे विचार आयच्या नव्या पिळगे मेरेन तरणाट्यांच्या मनात रुजोवपाच्या हेतान देशात तसेच गोमंतकात व्हड्या प्रमाणात जनजातीय गौरव यात्रा घडवून हाडल्या असे त्यांनी सांगले. या यात्रेत आज 2000 परस चढ दुचाकी वाहन चालकांनी वाटो घेतिलो आणि यात्रा यशस्वी केली असे त्यांनी सांगले. ही यात्रा 20 नोव्हेंबर बुधवार मेरेन चालू उरतली आणि काणकोण हांगा सोपतली. बिरसा मुंडांचे काम व्हडले असा आणि ह्या राष्ट्रपुरुषाचे व्यक्तिमत्व तरणाट्या पिळगे मुखार हाडून युवकां मदीं देशभक्ती निर्माण करपाच्या हेतान ह्या यात्रे संबंदी खूप जागृताय निर्माण केल्या असे त्यांनी म्हळे. जनजातीय दिसा निमतान आयोजित केल्ल्या फुगडी सर्ती खातीर आणि वेशभूषा सर्ती खातीर सभापती तवडकर हांणी इनामां भेटयली. वाचन साधना कार्यावळी खाला गोवा मराठी अकादमीन काणकोण तालुक्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मराठी शिक्षकां खातीर कार्यशाळेचे आयोजन केलं. विद्यार्थ्यां मदीं वाचनाची आवड तयार जावची हे खातीर शिक्षकांनी कितें करचे ते विशीं ह्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतले. 22 नोव्हेंबराक काणकोणच्या रविंद्र भवन सभागृहात जावपी ह्या कार्यशाळेत प्राध्यापक रमेश सप्रे आणि प्राध्यापक दिलीप बेतकीकर शिक्षकांक मार्गदर्शन करतले. गोंय शालांत मंडळ आणि गोवा मराठी अकादमीन जोड पालवान ही कार्यशाळा आखल्या. या कार्यशाळेचो चडांत चड शिक्षकांनी लाव घेवचो असे आवाहन गोंय शालांत मंडळान केलां. धेंपो ट्रस्टाच्या SS वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या गुणवत्ता संवाद या महाविद्यालयीन स्मरणिकेची चौथी आवृत्ती विश्वस्त पल्लवी धेंपो हांच्या हस्तुकी प्रकाशित केली. हे वेळार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोज कामत हांच्या वांगडा संपादकीय समितीचे प्राध्यापक तानिया शिरोडकर, दीक्षा हळणकर, जुडीत मश्कारीनास, स्टेसा परेरा, रतिका राणे आणि प्रियंका दिनीज उपस्थित आशिल्ली. गुणवत्ता संवाद आवृत्तीत महाविद्यालयीन समुदायातल्यो हालीच्यो घडामोडी आणि उपलब्धी हांचो नियाळ घेतला. हातून GST वेळी व्यावसायिक विकास कार्यावळ तातून मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी वांटो घेतिल्लो ते विशीं म्हायती दिल्या. तेच वांगडा NSS आणि NCC सहित वेगवेगळ्या महाविद्यालयीन समिती आणि क्लबांच्या कार्याविषयी प्राध्यापक सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे लेगीत उजवाड घाला. अखिल भारतीय 10वे दैवज्ञ साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे 21वे अधिवेशन 19 ते 22 डिसेंबर मजगती पुण्यात जातले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कृष्णी वाळकी यांची निवड झाल्या. 19 डिसेंबराक सांजेच्या 4 वरांचेर शोभायात्रा काढतले. उपरांत 20 तारखेक सकाळी 8:30 श्री गणेश पूजन, सकाळी 9:15 ध्वजारोहण आणि उपरांत सामुदायिक प्रतिज्ञा ही कार्यावळ जातली. ह्या वेळार हांगा उभारिल्ल्या वेगवेगळ्या दालनांचे उक्तावण जातले. सकाळी 10 वरांचेर मुखेल कार्यावळ सुरू जातली. अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून समाजश्रेश्ठी डॉ गजानंद रत्नपारखी आसतले. स्वागताध्यक्ष अजय कारेकार, कार्याध्यक्ष कुमार अणवेकार, सहकार्याध्यक्ष रत्नाकर काकतीकर असतात. तसेच समाजश्रेष्ठी सुरेश शंकर शेठ, उदयराव गडकरी आणि दिनकर बायकेरीकर हांची खासा उपस्थिती असतली. स्मरणिकेचे प्रकाशन झाल्या उपरांत मानस तांचे उलोवप आसतले. समाजकार्यात ज्ञातीचे योगदान ह्या विशयाचेर दनपारा 3 ते 4:30 मेरेन चर्चासत्र जातले. 4:30 ते 6 मेरेन समाजकार्यात युवकांचा सहभाग आणि नोकरी की भांगरा कारागिरी या विषयाचेरूय चर्चासत्र जातले. रातची सांस्कृतिक कार्यावळी जातल्यो आणि दुसऱ्या दिसा चर्चासत्र जातली. इंडिगो या आघाडीच्या विमान येरादारी कंपनी वतीन 1 डिसेंबरा सावन गोवा ते भोपाळ अशी थेट विमान सेवा सुरू जातली. विमान सेवेच्यो सप्तकात 6 फेऱ्यो आसतल्यो. इंडिगोचे ग्लोबल सेल्साचे मुखेले विनय मल्होत्रा हांणी हे विशीं म्हायती दितना सांगले की गोंया वांगडा भारतातली आनीक 4 शारां आमच्या नेटवर्कात जोडटना आमकां खोस जाता. गोंय आनी भोपाळ मजगती आता थेट विमान सेवा सुरू केल्ल्यान भारतातल्या 22 शारां खातीर सप्तकाक सरासरी 400 फेऱ्यो पडटल्यो. ह्या नवीन मार्गाक लागून ह्या म्हत्वपूर्ण भागातली सांस्कृतीक, आर्थिक आणि पर्यटनांक चालना मेळटली. भारताची एक आघाडीची प्रवास येरादारी सेवा कंपनी म्हणून प्रवाशांक सदांच परवडपी, वेळेर पावपी, नम्र आणि तणावमुक्त सेवा दिवपाक आमी वचनबद्ध आसात असे मल्होत्रा हांणी सांगले. ह्या विमानाचे बुकींग तांच्या संकेतथळावेल्यान करूं येता. आनी आता खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. समाजात पत्रकाराप्रती आदराची भावना दवरपाक पत्रकारांनी समाजाचे हित पळोवपाक जाय. पत्रकारिता दिसाच्या कार्यावळीत मंत्री मॉवीन गुदिन्हो हांचो उलो. गोंय शालांत मंडळाच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केला. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान गोंयभर वेगवेगळ्यो कार्यावळींचे आयोजन. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.